आता आपण श्री महालक्ष्मी देवीविषयी समजून घेणार आहोत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणजे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवी. श्री दुर्गा सप्तशतीनुसार श्री दुर्गा देवीच्या प्रमुख तीन रूपांपैकी श्री महालक्ष्मी हे एक रूप आहे. श्री महालक्ष्मी ही श्री विष्णूशी संबंधित देवता असून पालनपोषण करणे आणि ऐश्वर प्रदान करणे हे तिचे कार्य आहे. आता श्री महालक्ष्मी देवीचा नामजप कसा करावा ते पाहूया.
श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 श्री महालक्ष्मी देव्यै नमः.